ਵੱਡੇ ਆਖਣਾ ਨਾਨਕ ਕਾਗਜ਼ ਲਖਮਣ ਪੜ ਪੜ ਕੀ ਚੈ ਪਾਓ ਮਸੂ ਟੋਟ ਨਯਾ ਵਈ ਲੇਖਣ ਪਾਉਣ ਚਲਾਓ ਧੀ ਤੇਰੀ ਕੀਮਤ ਨਾ ਪਵੈ ਹਾਂ ਕੇ ਵੱਡੇ ਆਖਣਾ ਮੇਰੇ ਸਾਈ ਦਾ ਨਾਮ ਮੋਲਾ ਕੀਮਤ ਨਾ ਕੋਈ ਜਾਣਦਾ ਮੇਰੇ ਸਾਈ ਦਾ ਨਾਮ ਮੋਲਾ ਕੀਮਤ ਨਾ ਕੋਈ ਜਾਣਦਾ द्वारे आया माल का प्यारे गुरु तेरे द्वारे आया माल का सफाई लाख अपराध कमावे कर उपदेश चिड़के बहु पंती बोर्ड पिता गल लावे कितने अपराध करते जेते जनी चीन नाराखते थे रामैया हो बारिक तेरा काहे न खंड से अवगुण मेरा जे अत क्रोध करे करता आया आप इतना राख समाया किंत पवन मन परे हमारा नाम बिना कैसे त्रस पारा देह विमल मत सदा शरीरा सहज सहज गुण रवे कबीरा जैसा बालक पाए सपाई लाख अपराध कुमावे कर उपदेश तिड़के बहु पंती बहुड़ पिता गल लावे पिछले औगुण बख्श ले प्रभ आगे मार्ग पावे हर अंतर जामी सब विद जाने ता किसते आख सुनाइए कमले कथले ना पीजे गोविंद हर पावे तेज रखाइए अवर ओट में सगली देखी सगल द्वार को छाड़ के अवर ओट में सगली देखी एक तेरी ओट रहाई है दयाल कृपाल प्रभ ठाकुर आपे सुने बिनंती पूरा सतगुर मेल मिलावे सब चूके मन की चिंती हर हर नाम अब खुद मुख पाया जन नानक सुख वसंती जी मैं तेरा जी मैं तेरा सच्चे पातशाह रख ली गरीब जान के तेरा जी मैं तेरा सच्चे पातशाह रख ली गरीब जान के
تیرا ہی میں تیرا سچے پاتیا رکھنی غریب جان کے
Thank you. Thank you. रचना प्रवृति भाव्यनक प्रकार आत्मक लाम गाम मस्तक लेखावते उर्ज रहो सांग रूप पावते उस्त कह न जाए मुखों सहारिया मोहे देख दर्श नानक बलिहारिया मेरे साहिबा तेरा अंत ना जाना मेरे साहिबा तेरा अंत ना जाना मेरे साहिबा तेरा अंत न जाना मेरे साहिबा तेरा अंत न जाना तेरा अंत न साहिबा तेरा अंतर जाना मेरे साहिबा तेरा अंतर जाना جو تم دیر تو کہا سم میں مورخ کہنے نہ جائی تیرے گن گاوا دے بجائی جیسے تک میرا اڑ جائی رہا جو کچھ ہوا سب کچھ سے تیری سب اپنائی تیرا انت نہ جانا میرے صاحب میں انگلے کا چترائی کیا ہوں کسی کتھے کت دیکھا میں پاس نہ کرنا جائی جو تم دیر تو کہاں سوائی میں مورکھ کہیں نہ جائی تیرا برمانی انت نہ پایا میں منا تیری میل جان تیرا برمانی انت نہ پایا میں منا تیری میل جان دے